पौलाचे इफिसकरास पत्र अध्याय 1। देवाच्या इच्छेने झालेला येशू ख्रिस्ताचा दास पौल याचकडून इफिस येथे जे देवाचे लोक आहेत त्यांना व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना देव आपला पिता आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याचकडून कृपा व शांती असो। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो। त्याने स्वर्गराज्यातील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे। ख्रिस्तामध्ये देवाने आम्हाला जग निर्माण होण्यापूर्वी त्याच्या आमच्यावरील प्रेमामुळे त्याच्यासमोर आम्ही निर्दोष व पवित्र असावे म्हणून निवडले आहे। त्याच्या कृपायुक्त हेतूनुसार येशू ख्रिस्ताद्वारे त्याने दत्तक होण्यासाठी आमची नेमणूक केली। त्याने हे त्याच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले। ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हाला फुकट दिली। त्याच्यामध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही स्वतंत्र केले गेलो। त्याच्या कृपेच्या समृद्धीने आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे। त्याची कृपा आपले ज्ञान आणि समजबुद्धी वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे। ख्रिस्तामध्ये आपणाला दाखविण्याच्या त्याच्या अनुग्रहाप्रमाणे त्याच्या इच्छेचे रहस्य आपल्याला कळविले। पृथ्वीवरील आणि स्वर्गातील सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र आणण्यासाठी अशी ती योजना काळाच्या पूर्णतेसाठी होती। ख्रिस्तामध्ये आम्ही देवाचे लोक म्हणून निवडले गेलो होतो। यासाठी आम्ही अगोदरच निवडले गेलो होतो। देवाचा हेतू लक्षात घेऊन जो सर्व गोष्टी त्याच्या इच्छेच्या हेतूनुसार पूर्णत्वास नेतो, यासाठी की ज्या आम्ही ख्रिस्तावर अगोदरच आशा ठेवली होती त्या आम्हाकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी। ख्रिस्ताद्वारे तुम्ही सुद्धा जेव्हा सत्याची म्हणजे तुमच्या तारणाची स्वार्थ ऐकली आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा देवाने तुम्हावर शिक्का मारला। जोपर्यंत देव आम्ही जे त्याचे आहोत त्यांना पूर्ण आणि शेवटचे स्वातंत्र्य देईपर्यंत पवित्र आत्मा हा आमच्या वतनाच्या हिश्याचा विसार आहे आणि यामुळे त्याच्या गौरवाची स्तुती होईल। यासाठी जेव्हापासून मी तुमच्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी ऐकले आणि देवाच्या लोकांबद्दलच्या तुमच्या प्रेमाविषयी ऐकले तेव्हापासून तुमच्यासाठी देवाचे उपकार मानण्याचे मी थांबविले नाही। मी प्रार्थना करतो की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव गौरवी पिता तुम्हाला ज्ञान व प्रगटीकरणाचे आध्यात्मिक सामर्थ्य जे पित्याविषयीचे ज्ञान तुम्हाला पुरविल ते देवो। मी असे सांगतो की तुमच्या अंतकरणाचे डोळे प्रकाशित होत यासाठी की तुम्हाला तुमच्या पाचरणाची आशा व संतानमध्ये त्याच्या वतनाच्या वैभवाची श्रीमंती किती आहे हे कळावे आणि आम्हाला विश्वासणाऱ्यांसाठी त्याचे अतुलनीय सामर्थ्य किती महान आहे जणू काय त्याच्या प्रचंड सामर्थ्याचा तो सराव आहे जो तो ख्रिस्तामध्ये करतो। जेव्हा त्याला ख्रिस्ताला मरणातून उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात देवाच्या उजव्या हाताला बसविले, देवाने ख्रिस्ताला प्रत्येक अधिपती अधिकारी सामर्थ्य प्रभुत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे या युगातच नव्हे तर येणाऱ्या युगातही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा उंच ठिकाणी ठेवले आणि देवाने ख्रिस्ताला मंडळीचा सर्वोच्च प्रमुख केले। मंडळी ख्रिस्ताचे शरीर आहे जी पूर्णता त्याने सर्व गोष्टींमध्ये सर्व रीतीने भरली आहे ती पूर्णता तो मंडळीला देतो।